हिट्स 93.5 वर रेड एफएम वर 8:22 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये उडता पंजाब बद्दल बोलतो आहोत आपण. 48 तास उलटले नाहीत रिलॅक्स झाले होते ती सगळे लोक. उच्च न्यायालयाकडून उडता पंजाबला दिलासा मिळाला होता आणि हे संकट दूर होतं होत नाही तर चित्रपट प्रदर्शित होण्याच्या 2 दिवस आधी बुधवारीच दुपारी या चित्रपटाची सेन्सर कॉपी ऑनलाईन लीक झाली होती. हे एक संकट तर आहेच. या संदर्भात पोलिसात तक्रार सुद्धा करण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामुळे उडता पंजाब सेन्सर बोर्डच्या कात्रीतून सुटला, पण पंजाबमध्ये एका स्वयंसेवी संस्थेनं या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याची सर्वोच्च न्यायालयात आता धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की पंजाबला फार चुकीच्या पद्धतीनं पोर्ट्रे केलं जातं या सिनेमामध्ये, म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाते. एकूणच काय होईल सगळ्या गोष्टींचं अजूनपर्यंत काही क्लिअर होत नाहीये, पण ऑनलाईन कॉपी वगैरे लागलीच्या लागली सेन्सर कॉपी लीक होणं ह्या प्रकारांवरती कुठेतरी चेक बसला पाहिजे, कुठेतरी थांबले पाहिजे हे प्रकार. त्यानं खूप मोठं नुकसान होतं फिल्म इंडस्ट्रीचं आणि ही गोष्ट इंडस्ट्रीमधला प्रत्येक व्यक्ती आपल्याला पोटतिडकीनं सांगतोय. सुपरहिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्यासोबत. दिल चीज तुझे दे दी फ्रॉम एअर लिफ्ट गाणं थोडाच वेळात येत आहे, बजाते राहू.